આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકુ આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમે કોન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઓંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કી અમાટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કામ વળટ અમાટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કામ
यीशु है सच में कंवाले ओ नांगे आमदे ना लीलो जाड़ी ते माकुन में हत्त कोल है લીલો જાડી તે માકુન મે હત કોલ હૈ સચ્ચો મે કંવાલે ઓ નાંગે આમડે ના લીલો જાડી તે માકુન મે હત કોલ હૈ લીલો જાડી તે માકુન મે હત કોલ હૈ
પ્રિય દોસ્તા લુડીટ ઇત કાર્યક્રમ તોન કેંજન વાલેટ સબઈ ભાવડુ નની સેલકનું પ્રભુ ઈશુના પવિત્ર નામ તે મેકુન સપ્તો નવા સેવા સચ્ચો સરી કાર્યક્રમ તે મિયા સપ્તા ઉંદ બાર ફિર સ્વાગત હૈ અને માકુન વિશ્વાસ હૈ કે કાર્યક્રમ તુન કેંજા નજરિયા તલ મેકુન સપ્તો પ્રભુ ઈશુના આશીષ જરૂર પુટસી રહે માતા હોય અને માકુન આશા હૈ કે પ્રભુજી ના દયા તે ઇમટ સબ અચ્છા ભલો આયુટ હોય અને ઇત કાર્યક્રમ તુન કેંજા ના બાત તે મેકુન સપ્તો બહુન લાગીતા માકુન આશા હૈ કે કાર્યક્રમ મે કુન સબ તુન જરૂર પસંદ વાઈતા હોય ઉંડે ઇત કાર્યક્રમ તબારે તે ઇમટ ઉંડે બાંગે પુંદાના ચાહે માઈ તુલિટ હોય તે અપનો ચિઠ્ઠી તે લિખે કિસી કુન માકુન જરૂર વેખેટ અમટ મિવંગ ચિઠ્ઠી ના જવાબ જરૂર સિકમ પ્યારું ભાઈડિટ અને સેલક નિટ ઇમટ માકુન હંમેશા ઇહુને ચિઠ્ઠી લિખે કિસી હંમેશા રોતા કે મંદા કિટ અને અમટ મિવંગ ચિઠ્ઠી ના આશા કે તુલમ પ્યારું ભાઈડીટ અમટ મીવા સેવા તલે હંમેશા તૈયાર રહ્યમ ઉંડે મીવા બાંગે બી નિવેદન હોય તે ઇમટ માકુન અપનો ચિઠ્ઠી ને લિખી જરૂર વહેકેટ અમટ મીવા સવાલ તા જવાબ જરૂર સીખમ ઉંડે ઇત કાર્યક્રમ તબારે તે ઇમટ સબ તુન જરૂર બતી કેટ આપી વોળ બીત કાર્યક્રમ તુન કેન છીકુન પ્રભુ ઈશુ ના બારે તે પુંજી શકે માઇન રોડ ઇદમ અવલ પ્રભુ ઈશુ ના સચ્ચો ભક્તિ અને સેવા પ્યારો દાદા લુડીટાની માયુકનીટ અમટ મી હિનલ પ્રભુ ઈસુન સે હંમેશા બિનતી ગયા તુલમ તો વળટ ભાઈડીટાની સે લખનીટ અમટ અપનો નેટૈત બાઇબલ અધ્યયન તા કાર્યક્રમ તુન શરૂ ક્યાના મુન્ને પ્રભુ ઈસુન સે બિનતી કમ ઇમટ ભી ના સંગને પરમેશ્વર દાઉન સે ઇવને બિનતી કિસી શકે માય તુલિટ મૌલ સચ્ચો અને જીવ તો પ્રભુની અમટ સબ ઉંદી બાર ફિર ઈસુ મસીહ ના નામ તે સચ્ચો મન તલ ની કરું ભાઈ તુલમ ઉંડે અમર નિકુન આત્મા તલ ધન્યવાદ સ્યા તુલમ કી ઇમા માકુન અભી તક અચ્છા ભલો ઇરતો ની ઉંડે માવા જિંદગી તે ઉંદી ઉંડે દિયા जोड़े किसी जीती उंड वायन वाले सब दुख तकलीफ अने मुसीबत तल भी बचे किसी इर्तोनी यु सब मादिन लाई भी अमर निकुन मन तल धन्यवाद स्यातुलन। प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मवा सहायता किम उंड माकुन इतल समझ सेम की अमर बिनी वा पवित्र वचन तुन पड़ा अच्छा तल पुंज सके माइकुम इद्दे मवानी से बिनती अनी अरदासन उंड येर सब केंजन वाले भाईड़ा अनी सिलक न डूमते बोले बीमार हुई या फिर वोल बांगे भी मुसीबत ते होए ते इमा वोलुन पूरो रीति ताल चौको किम ओंडे वोला सब मुसीबत तुन भी हटे किम। धन्यवाद प्रभु ने इमा मावा बिनती नू केंज थी अमर निकुन सब मादिन लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलकी तोना आमीन। प्यारो भाईड़े टनी सिलकनिट इमट अपनो सब काम धंधो नू घड़ी में छोड़ेसी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन गिंजट प्रभु जी मेवा जीवा ते आनंद खुशी अने मन ते पुरो शांति सियानुल प्रिय केंजन वालेड दोस्ता लुडिट नैन मट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तले गलातेड पड़ोड़ा किताब तल नालुम पाठ तल उन्दे वचन तल अरिकुन ग्यारह वचन लुगुस अध्ययन की कम इमट सब यु वचन नु पड़ा ध्यान तल गिंजट प्रभु जी मेवा हरेक काम धंधो ते भी खूब बरकत से विल। प्यारो भाईड़ी टानी सेलकनिट इदरंग ने उन्दे नयो नियम मानवा ना जाति तुन पुटतु बोले भी प्रभु ईशुन पर विश्वास क्या नुल उल बपोल भी ना सला नल पर वोन हमेशा ता जीवन पुटल इदरंग ने विश्वास मा कुन जिंदगी से आता है उन्हें मुन्ने डा वचन ते भक्तल पौलुस लिखे क्या तो लय की इद इदन लय आतु की अब्राम ता आशीष मसीहल ईसु ने गैर यहू दड़का रूम अवसी हनी उंडे अमट विश्वास ता जरिया तल अद आत्मा तुन बिड़ुकम बद्दे नपक को वायदा आशीर हिमासीता प्री केंजन वाले दोस्ता लोड़ी परमेश्वर तुन गैर यहू दड़ा छुटकारा ता भी चिंता मंजीता बाड़ी की बोल बोड़ संग ने भी प्रेम इरंदुल यानी कि ना से अनिमी से बाड़ी की अन्ना ने मट दूसरो जाति डल आंधम मावा छुटकारा सिर्फ प्रभु यीशु मसीहन पर रो विश्वास के ना जरिया तलांद उंडे मुन्ने इगा इहुन भी लिखे मात थाई अमर ठुड़कोम की भक्तल पौलुस धर्म ता मट्टा तल रही सिकुन रोम देश तबरोबर धरती पर रो वासियत तोले अमट इगा मुन्ने डवचन ते पढ़ माई तुलम की सच्चो मादिनु इगा यर लिखे किसी रहमत तुले पौलुस धर्म सिद्धांत रोम देश ता सड़क पर रो गाड़त ले का ताक तोड़ इन ज्ञान से लोकोड़ा जीवते प्रभु न सच्चो वचन काम कीत प्रिय दोस्त लोड़ित इमट युद्ध मादिनु पर रो जरूर ध्यान से उठ यदि इमट इदेन अध्ययन तल इव हल्की गिट ते जरूर इमट लहसुन खास मादिनु समझ मायन इपे अनी पुनानी पीपे जा रहे मासिदा कित अमटित पाठ ते मुन्ने डवचन ते अमाठोड़ कहूं कि बड़ंग लिखे माताई यर सब जना लोड़िया तो रोम नाटे नोड़ विश्वासी जना लोड़ आंदुड़ या फिर भक्ताल पौलुस ता संग ने सेवा ते शामिल आतोड़ मान वालोड़ भक्ताल पौलुस इस चिट्ठी तुन मुन्ने डे यहुन लिखे किसी रहमत तो ले उंड इगा भी यहुन लिखे माताई इन्नेटा लय संग मसी मडली ना भी उल्टो आंद इदन लाई रोमी लोगोड़ अचंबा तल इंदुड़ कीड़ मसी लोगोड़ आपुसते उन्दी दूसरो तलबा तल प्रेम क्या तुड़ई तुवाड़ भाईड़ी टनी से लखनिट मुन्ने इगा अमठुड़ कोम की नैंड माकुन परमेश्वर बड़ंग आशीष्याना चाहे माई तुलई उंडे इगा इहुन भी मुन्ने लिखे माताई अमठुड़ी तोड़म की फी बे विश्वासी लोग बड़ा गिनती थे उन्दी खास ना मान ये दूसरो जाति था जनी मत्ता बहुन अध्ययन नाम तल पता लागी था इदरंग ने अमट हुड़ी तोड़म के रोम देश था मंडली थे ज्यादातर विश्वासीड़ दूसरो जाति तोड़ विश्वासीड़ मत तोड़ लई सोड़ विश्वासीड़ 32वां ता संयुक्त अपने नाम तोन बदले किसी दूसरो नाम ऋषि है तो प्रिय दोस्त लोड़ित इत फी बे पड़ोड़ा माई रूमेड़ा चिट्ठी तुन रोम देश ते वोन वाले जनी मत्ता इद कारण तल मंडली ते इदेना खास जगह मत्ता पौलुस भक्तल अदेन मंडली ता सिविकाल इंतो लई इ जनी के क्या नाटे ने मंदन वाले मंजिता इन्नाटे क्रुंतुस नाटे ने दिनुक तो किनार तक खास जगह मत्ता पौलुस मुन्ने इगा इहुन लिखे क्या तो लई फिर बेन अपनो अलग धंधा मत्ता इद कारण तल अधरोम देश ते हत्ता के मन इदन लाई पौलुस रोमेड़ा मुन्नेड़ा चिट्ठी ते हुन लिखे क्या तो लई वो रोमी देश ता डाक खाना अनिहंदाना वाना साधन तब जाए फी बे पड़ोड़ा विश्वासी जनिन परो भरोसा किंतुल इग्गा मठुड़ी तोड़म की शुरू ता मंडली ते विश्वासी जनिक न खास सेवा ता काम रहे मात प्यारो भाईडी टनी सेलकनिट मुन्ने पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई इमट इ वचन परो जरसो ध्यान किमट नव विचार तल नैण भी माइक नु मंडली अनि समाज ते सेवा तक से आना चाहिए बाड़ी की परमेश्वर जनिक नु कुछ खास गुण सीतो लई नेटा जमाना ते मंडली तुन भी जनिक नहीं नल समझदार आयना जरूरत है लैसो जगह ने आदमी पिज्जा रहमत तो लई इंसान ने दुनिया ते विश्वास तुन कोई किसी सीतो लई वास्तव ते मानवाना मान सम्मान नीचो चले माता है इदन लाई मंडली अनि ना ही सिर्फ मंडली बल्कि माओपुरो मानवाना समाज तुन जनिक ना सेवा ता बिल्कुल जरूरत है प्रिय दोस्त लोड़ित ध्यान सिमट पौलुस खुद मलसिकोन यरूशलेम देश ता यात्रा ते पसी रहे मातो लई उन्हें चिट्ठी तोन फी बे जनी ना जरिया तल रोम देश ते रोची सीतो लई अजनी चिट्ठी तोन रोम देश ते अरे वाई ताई मुन्ने भक्तल पौलुस फी बे न बारे ते उन्हें इहुन बते क्या तो लई अनमी से अपनो से लड़ फी बे लाई विनती क्या तो ना कि इमटा दिन पवित्र लोगोड़ा लेका माने की किट फी बे आखरी पाठ ता पहलु झनियांद उन्हें मुन्नेडा वचन ते इहुन लिखे माताई इत विश्वासीडुन पौलुस तक हाकनल सेवांद पौलुस उन्दे लंबो चिट्ठी अगर टोड विश्वास बारे ते फिबे नजरिया तल रोहता तो लियोल प्रिस्कल अनि अक्विलल ईसु मसीह न सेवा ही कहते नावड संग वालेड अंधुड वोडुन सेवा जहार सिमट वोडना कुन पिसु ताले तनवा जीवा तुन खतरा ते वाटसी सितुड नावा भी अनि सब दूसरो जाति नंग सारों मंडलिंग ने वोडुन धन्यवाद आई वोडा रोते उन्दी जगह आई ताई आद मंडलिन भी सेवा जहार उन्डे मुन्नेडा वचन ते इहुन पवित्र बाइबल ते लिखे माताई सब मिले मासी बने मासी मत्ता प्रिस्कल अनि अक्विलल यु यहूदी जनिक मंजिता प्यारो भाईडी टनी से लखनेट इदन पे जा पौलुस अथे ने छोड़े किसी क्रुंतु शहर ते वातुल अग वोन बोलुल यहूदी मिले मातुल बुना पलुल अक्विल्ला मत्ता येल पुंतुस प्रांत नोल मंजितोल परेंगा तनवरोता प्रिस्कलन संग इतियाल्यातल वासी मत्तोल बाड़ी क्लोदियुस राजल सब यहूदियुडुन रोम तल पसीसी हंदा नाकुम सिसी मत्तोल ते पौलुस यड़िगा अत्तोल वो ना अनि वोड़ा उंदी धंदा मंजिता याने रावटी बनी क्या ना धंदा ते बोल वोड़ करो मंजी काम के लातुल उन्हें भक्तल पौलुस वोडुन प्रभु ईशु नसरी बते की तुल प्यारो भाईडित पवित्र बाइबल ते इहुन भी लिखे माता है आसिया ते नवल प्यारोल इपनो तुस मसियान परो सब नल मुन्ने विश्वास किसी मत तुल वोन शिव जहार अमट उड़ी तुलम उन्दी झनी ई तल मंजिता उन्हें सब वोड उन्दी जगह संगति किंदुल उंडेद पिस्ता मंडली मत्ता पन्नैन भक्तल तो लई पढ़ाई मगर उन्दी जगह ते मदन वाले मंडली साता लई अगा मसीहाना जीवन नाम तभी आइले दिसो पहलो मून जमा नंग तक उन्दी जगह ते मदन वाले मंडली अपने रोक ने उन्दी जगह जवान दूर ಇಪ್ಪೇನ ತುಸ್ ಯೂನಾ ನಿಭಾಷಾ ತಾ ಪಡೋಲಾನ್. ಇದೇನ ಮತ್ಲವಾನ್ ಪ್ರಭುನ ಶಕ್ತಿ ಅನಿವನ ಅರ್ದಾಸ್ ಕ್ಯಾ ನಾನ್. ಯೋಲ್ ಪೌಲುಸ್ ತಾ ಜರಿಯತಾಲ್ ಮಸಿಯನ್ ಕರು ವಾನ್ ವಾಲೆ ಪೈಲು ಮನವಲ್ ಮಂಜಿತೋಲ್ ಯೋಲ್ ಏಸಿಯಾ ದೇಶ ತರು ಮಿ ಪರದೇಶ ತೆ ಮಂದುಲ್ ಮರಿಯಮ್ ಮಿ ನಡ್ಡುಂ ಪಡಾ ಹಿಕ್ಮತ್ ಗೀತಾ ಅದನ್ ಬಿ ಸೇವ ಜಹಾರ್ ಮರಿಯಮ್ ಯೌದಿ ಪಡೋಲಾಂದ್ ಇದ್ದೇನ ಮತ್ಲಬ್ ಆಯ್ತಾಯಿ ಬುರೋ ವೈವಾರ್ ಪ್ರಭುನ್ಕರು ವಾನ್ ಮೊನ್ನೆ ಅದಾ ಚಹಲ್ ಮತ್ತ ಪಜ್ಜೀವ ಬದಲಿ ಮಾಯನ ಬಾತ್ ತೆ ಅದ್ ಪ್ರಭುನ್ ಲೈ ಮೆಹನತ್ ಕ್ಯಾನ ಸುರು ಕಿಸಿಸಿತ್ ಉಂಡೆ ಮುನ್ನೆ ಪವಿತ್ರ ವಚನ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಜೇಲ್ ಖಾನಾ ತೆ ನಾ ಸಂಗ್ ಮತ್ತೊಳ ನಿಚೇಲ ಲೋಡ್ ನಡ್ಡು ನಮಿ ಅಂದು ನಾ ಮುನ್ನೆ ಓಡ್ ಮಸಿ ಆಸಿ ಮತ್ತೋಳ್ ಓಡುನ್ ಭಿ ಶಿವಜಾರ್ ಅಂದ್ರೆ ಕುಸ್ ಇದು ಯೂನಾನಿ ಪಡೋಲಾಂದ್ ಇದನ್ನ ಮತ್ಲಬಾನ್ ದಾಸ್ ಯೂನಿಯಸ್ ಇದ್ರೂ ಮೇ ಪಡೋಲ್ ಆಂದ್ ಪೌಲುಸ್ ಯೋಳುನ್ ಅಪ್ನೋ ಕುಟುಂಬ ತಾಲ್ ಇಂಜಿಕೊನ್ ವಂಕಿ ತೋಲೈ ಇದೇನ ಮತ್ಲಬಾನ್ ಕಿ ಓಳ್ ಬಿ ಬಿನ್ಯಾಮಿನ್ ನೋಡ್ ಪಾಡಿ ಬಾಲ್ಯಾಳ್ ಆಂದೋಳ್ ಇದರಂಗ್ನೆ ಅಮಟ್ ಹುಳಿ ತೊಳಂ ಕಿ ಭಕ್ತಾಲ್ ಪೌಲುಸ್ ನ ಜರಿಯ ತಲ್ ರೋಮ್ ದೇಶ್ ತೆ ಮಂಡ್ಲಿ ಬನೆ ಮಾಸಿಯಾತ್ ಉಂಡೇದ್ ರಂಗ್ನೆ ರೋಮ್ ದೇಶ್ ತೆ ಮಂಡ್ಲಿ ತುನ್ ಬನೆ ಕಿ ತೋಳ್ ಪ್ರಭು ನೆ ನವೋಲ್ ಪ್ಯಾರೋಲ್ ಅಂಪ್ಲಿತುಸ್ತುನ್ ಸೇವಜಾರ್ ಪ್ಯಾರು ಭರಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಈ ಸಾಧಾರಣ ಗುಲಾಮ್ನ ಪಡೋಲಾನ್ ಎಲ್ ಪೌಲುಸ್ ತ ಜರಿಯ ತಲ್ ಮಸಿಯಾನ್ ಪಾರು ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀತುಲ್ ಮಸೀ ನೆ ಮಾಸಂಗ್ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಉರ್ಬಾನುಸ್ ಅನಿ ಪ್ಯಾರೋಲ್ ಇಸ್ತುಖಸ್ ಅಂದುಳ್ ಏಳುನ್ ಸೇವಜಾರ್ ಮಸಿ ನೆ ಪಕ್ಕೋ ಮಂದನ್ ವಾಲೆ ಅಪಿಲೇಸ್ತುನ್ ಸೇವಜಾರ್ ಉನ್ನ ವಾಸ್ ಇದ್ದೇನ ಮತ್ಲಬಾನ್ ನಾಟಿನೆ ಪೈದಾ ಏನ ಇದ್ ಬಿ ಗುಲಾಮ್ನ ಪಡುಲಾನ್ ಏಲ್ ಪ್ರಭು ನೋಲ್ ಸಚ್ಚೋ ಸೇವಕ್ ಮತ್ತೋಲ್ ಇಸ್ತೂಸ್ ಏಲ್ ಪಳಾಚ್ಛ ಪರಿವಾರ್ ತೋಲ್ ಮನವಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಗೆಲ್ ಮಂಡ್ಲಿ ಅನಿ ಪೌಲುಸ್ ತೋಲ್ ಪ್ಯಾರೋಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಮುನ್ನೆ ವಚನ್ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಇದ್ ಯೂನಾನಿಯ ಯೌದಿ ಪಡೋಲಾನ್ ಎಲ್ ಮಾನವಾಲ್ ಜರೂರ್ ಅಪನೋ ಮಸಿ ವಿಶ್ವಾಸ ತಕಠಿನ್ ಪರೀಕ್ಷಾ ಸೀತೋಲೈ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಸಮೇತಿ ಇಸ್ಮೂರ್ನ ಮಂಡ್ಲಿ ತುಲ್ ಸಬ್ಸೆ ಪೊಳುಲ್ ಪ್ರಭುನೋಲ್ ಭಕ್ತಾಲ್ ಬನೆ ಮಾತುಲ್ ಅರಿತು ಬೋಸ್ಲುಸ್ ಏನ್ ಹೆರೋದೇಸ್ ಮಾಂತಾ ಪಡೋಲ್ ರೂಪ್ ತೆ ಪೊಂದುಳ್ ಪರ ಏಲ್ ತೋ ಗುಲಾಮ್ ಮತ್ತೋಲ್ ಏಲ್ ಅಪನೋ ಮಾಲಿಕ್ ತನಾಮ್ ಇರ್ಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಪ್ರಿ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ನಾವ ಬ್ರಾದ್ರಿ ನೋಲ್ ಹೆರೋದಿಯೋನ್ ಸೇವಜಾರ್ ನರಿಕುಸ್ ನೋಡ್ ಋತುಳುನ್ ಬಿ ಪ್ರಭುನೆ ಸೇವಜಾರ್ ಹೆರ್ದಿಯೋನ್ ಇದ್ ಯೌದಿ ಪಳೋಲಾನ್ ಪೌಲುಸ್ ಇದ್ದೇನಪ್ನೋ ಕುಟುಂಬಾಲೆ ಇಂತೋಲೈ ಇದ್ ನಾಮ್ ಹೆರೋದಸ್ತ ಪರಿವಾರ್ತ ಸಂಬಂಧೆ ಎಲ್ ಗುಲಾಮ್ ರಹಿಮಾತ್ತಲೋಯ್ ಅಂಡೆ ಅಪ್ನೋ ಮಾಲಿಕ್ ತನ ಆಮ್ ತಲ್ ಲೋಗೊಡ್ಬೋನ್ ಪುಂದುಳ್ ಹೋಯ್ ನರ್ಕಿಕೋಸ್ ಏಲ್ ವಡುಲ್ ಚುಳಕಿ ತೋಲ್ ದಾಸ್ ಮತ್ತೋಲ್ ಎನ್ ರಾಜಾಲ್ ಅಗ್ರಿಪನ ಜರಿಯತಲ್ ಮೂವತ್ತ ಸಜಾ ಪುಟ್ಸಿ ಮತ್ತ ಪ್ರಭುನ ಸೇವಕಾಯಿತೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ತ್ರುಫೆನಾನ್ ಅನಿ ತ್ರುಫೆಸಾನ್ ಸೇವಜಾರ್ ಪ್ಯಾರೋಲ್ ಪಿರ್ಸಿಸ್ ಬಿ ಪ್ರಭು ನೆ ಪಳ ಮೆಹನತ್ ಕೀತ ಅದ್ದೆನ್ ಸೇವಜಾರ್ ತ್ರುಫೆನಾನ್ ಅನಿ ತ್ರುಫೆಸಾನ್ ಇವ್ವೆನ ಸುಂದರ್ ಮದಲವಾನ್ ಕಬ್ಲು ಸುಂದರ್ ಅನಿ ಸ್ವಾದ್ ವಾಲೆ ಇವ್ರಣ್ ಜನಿಕ್ ಮತ್ತ ಪ್ರಭುನ್ ಪರು ಪಕ್ಕು ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀತು ಒಂಡೆ ಮಸಿಯನ್ ಲೈ ಖೂಬ್ ಮೆಹನತ್ ಕೀತು ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಪರ್ಸಿಸ್ ಇದ್ ಬಿ ಮಸಿಯನ್ ಲೈ ಖೂಬ್ ಕಾಮ್ ಕೀತ್ ಉಂಡೆ ಪಳ ಕಠಿನ್ ವಾಲೆ ಮೆಹನತ್ ಬಿ ಕೀತು ಈ ಚೋಳೆ ಕೀತಲ್ ವಾಲೆ ಗುಲಾಮ್ ನ ಇಪಿಟಲ್ ಮತ್ತ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಇದ್ರಂಗ್ನೆ ಅಮಟ್ ಲೈಸೋಂ ನಾಮ್ಕ್ ನ ಭಾರತೆ ಅಧ್ಯಯನ್ ಕೀತಂ ಈಗ ಲೈಸೋಂ ಲೋಗೋಡ್ ಸಾಧಾರಣ ಅಂದುಳ್ ಪರ್ ಏಳ್ ಸಬ್ ಮಸಿ ಈಸುನ ಖುಷಿಯಾಲಿತ ಖಬರ್ ತ ಪ್ರಚಾರ ಸೇವಾ ತ ಕಾಮ್ತೆ ಖಾಸ್ ಮದತ್ ಕೀತುಳ್ ನಂಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಡುನ್ ಈ ತಲೆ ಜಸಿ ತುಲ್ ಕೇವಳ ನಾಮ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಲಿಖೆ ಮಾತಾಂಗೈ ಇದನ್ನ ಲೈ ಅನಿ ಮಿ ಲೈ ಪಳ ಅಚ್ಛಾ ಮಾಂದಿಯಾನ್ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ನಾವಾ ಇಹುನ್ ಮಾಂದಿಯಾನ್ ವಾರಿಸ್ದಾರ್ ಸಾರೋ ಸಂಪತ್ತಿ ತೋಲ್ ಹಕ್ದಾರ್ ಆಯನ್ ಪರ್ರೋ ಬಿ बपोल लुगो छोबा आंदुल अपोल लुगो स्रो तोल दास लेका मना तोल उलदाऊना ठेरे माता तारीख लुगुस मुखियाना आणि मुनिमना तारे दारी ते मना तोल उन मावा बीच हवा आयन वक्त ने अपलो संसार तंग शक्ति नोट ताबेदार मत तोड़ पर ठहरे माता वक्त ना पूरो आयन पर परमेश्वर तलवोल मरिन रोत तोल यलमाइनल पैदा तोल अनि यहूदीला धर्म नियमता ताबेदारी ते पैदा तोल कि धर्म नियमता ताबेदार नु छुटकारा सेवल कि अपलो तुन गोदनामा ता हक पुटवल अनि इंगा इमट वो नोड मरक निटांदित इदे निनल परमेश्वर तनवोल मर्रिन आत्मा अपलो तंग जीवाने रोत्तोल इंगा वोन ये दावनी ये पैरोल दावनी इंदा तोड़ इंगा इमा दासनी हेलाईवी मर्रिन यांदी अनि मर्रिनी ते परमेश्वर तोल वारिसदारनी भी मसीना जरियाते आंदी मुन्ने इमट परमेश्वर तुन हेले पुनवित अनि फंदी पेनकना वस्ते मत्तोड़ परिंगा परमेश्वर तुन चिनेमायतोळीत आणि परमेश्वर मी कोण चिनेमायतोल इमटाव बेकार फंदी शक्तीना गुलामी ते ओंडेबाळी मलसी हंदाना चायमायतोळीत तेवारक न दिवस महिनांग मौसम आणि वर्षांग न खास फिकर क्यातोळीत मी नल वरितातो ना की मी नड्डुम नव कीता काम बेगे बेकार हेले मनवल ये भरडीट नव बिनती दान नाले का आसी दाखित बाड़ी की अन्ना भी मिले का आतो ना नवा बड़ांगे बिगड़े हेले की बिट इमट पुंतोली की नवा बीमार आयना सब ते अन्ना पहलो मेला भी मिनडुम वातन अनि खुशखबरी केंचुतान नवा कमजोरी तलमी कुन फड़ा तकलीफ आयतो ते भी ना कुन पास की बिट हेले ना कुन छोड़ हेले के बिट स्वर्गदूत लेका इंगी मसियन लेका ना कुन मंजूर की तीर मीवा अपुडा खुशी इंगा बेगत्ता सच इन्ना तुना की बने माई वलते इमटना हिनल मीवंग कनकनु बेटन सीना कुन सेवेडिट अनि मी कुन सच्चाई तमांदी वहतां से बड़ां इंगा म्यूल बैरी ना आसियत तो ना दूसरोल मी कुन खूब चाहे माई तोड़ पर वोड़ा असल मतलब है ले मी कुन ना से जुद्दो क्या आई तोड़ कि मीवा मन वोड़ा मंत लेका आई वल असल मतलब ते बोले मी कुन चाहे माई वल ते ठीक आई वल चाहे अन्न मीन डड्डुम आए ना या लक आए ना ये ना वांग प्यारो छवनिट पैदा की तदाइन लेका ना कुन मी हिन्नल उन्हें दुख आई था अपोल लुगुस की मसी न सूरत मी रोपा बने हले मायो अना चाहे माई तो ना कि मी करूं इंगा आसी दूसरो रीति तल मीक ना वंके ना मी न लाकुन फड़ा शक आयता इमर धर्म नियमता ताबेदारी ते मंदाना चाहे माय तुलित ते ना कुनित बद किम बड़ंग इमर धर्म नियम तमांदी हेले केंज विट अदन ते लिखे माता की अब्राम नोड रण मर्क मत तोड़ वोलुल वना माई ना नौकरानी नल अनि दूसरो वना विवाहिता माइक नल पैदा हतुल पर नौकरानी नोल टूडल मेंदुडा मामूली रीति ते पैदा हतुल उंडे उन अभ्याति नोल टूडल परमेश्वर ता वायदत लेका पैदा अतुल युमादी मवा शिक्षा थे नल आंदो रंटे माइक नल रंट वाचा न दुष्टांत आयता उन्दिसी न पड़ोडा मटा तल बेगा परमेश्वर जुन्नो जमाना ते मूसन धर्म नियम सिसी मत्तुल अद गुलामी ते नल पैदा क्या था अदे न यरूशलेम तहाल दिसु ताता अनियत अदे नोर सारोर लोग और गुलामी ते आंदोर पर परमेश्वर ता यरूशलेम स्वतंत्र आंद अनि माहिनल दाड़िन लेका आंद बड़े की शास्त्र ते इहुन लिखे माता है ये बांजनी खुशाम पैदा क्या न मेला नी कौन हेले आयो परिंग फड़ा आनंद कीम बड़े की बदे नोल मुई दोल तान संग आंदोल अद्यन तल ज्यादा छोड़े माता माइक नंग छमल वल्ले सोंग आतुम ये भरडीट अमट इसाक लेका वायदा तोड़ मर म्याक आंदम अद वक्त बोल मेंदुडा रीति तल पैदा अतुल बोल बोन तक लिपसीन दुल बोल आत्माना रीति तल पैदा अतुल अने इंगा भी अहुन आयता प्यारो भरडीट अनि सेलकनिट इत कार्यक्रम तुने गई खत्म क्या नमुन्ने अमट प्रभु जिन से बिंती की कम मौल सच्चो अने जीव तो प्रभुनी अमर सब उन्दी बार फिर नी करु माई तुलम उन्डे अमर ने कुन जीव तल धन्यवाद सिया तुलम की इम्मा माकुन अबे तक अच्छा भलो इर्तोनी उन्डे वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी पिसुची इर्तोनी इव सब मंदिर लाई भी अमर ने कुन जीव तल धन्यवाद सिया तुलम धन्यवाद प्रभुनी इम्मा माकुन बाइबल अध्ययन के आले मव सहायता अनि मदद की तोनी प्यारे ईशुनी मवनी से बिनती अन की यड़ सब केंजन वाले भाईड़ा अनि सेलक नाना डुमते बोले बीमार हुए या फिर वो बांगे भी परेशानी ते हुए ते इम्मा वोड़ा सारो परेशानी ता समाधान किम बड़े की इम्मा सब कुछ किसी सा कमाई तो नहीं नी लाई बांगे भी काम कठिन नहीं ले सिर्फ माँ विश्वास नी परो ही मजबूत आयना चाहिए प्यारे ईशुनी माँ को नी तल समझ सिम की अमर बिनिवा पवित्र वचन तुन अच्छा तल पुंज सके माई कम धन्यवाद तसंग ने इस बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन प्यारो भाईड़ित इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम गई खत्म आईताई मुन्ने डा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष से वे
के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com